नमस्कार, मी भावना टोले मुलाखत घेत आहे माधव परशुराम भुसारे, राहणार कोहोर, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. आजची तारीख आहे 3 जुलै 2025. हे पहिलं सत्र आहे माधव परशुराम भुसारे यांच्यासोबत. वेळ आहे 5:32. सर, तुमच्याबद्दल, म्हणजे तुमचं नाव, तुमचं वय, तुम्ही कुठे राहता, तुमची जमात, आदिवासी जमात कोणती, आणि तुम्ही हे किती वर्षापासून प्रॅक्टिस करताय, त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल का?
माझं नाव माधव परशुराम भुसारे, कोहोर.
तुमचं वय काय?
वय 65.
आणि तुम्ही कोणत्या जमातीतले आहात?
कोकणी. कोकणी.
आणि किती वर्ष तुम्ही वैदुकी?
40.
तर मग सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे, तुम्ही कोणत्या प्रकाराच्या आजारांसाठी औषधं तयार करता?
एखादी बाईला लेकरू होत नाही, मग मासिक पाळी जी आहे ती खराब राहते, आणि खराब असल्यामुळं ती पवित्र करायला जे विषय आहे तो वनस्पती, आणि वनस्पती देऊन आम्ही 3 महिन्याची गॅरंटी देतो. 1 महिना जे आहे तर ते पाळी निवडले जातो, 3रा महिना जे आहे म्हणजे पाळी व्यवस्थित चालते, 3रा महिना जे आहे तर हे गर्भाचं औषध आम्ही दिले जातो.
अजून कोणकोणते दुसरे रोग आहेत जे ज्यासाठी तुम्ही औषधं बनवता?
मग एखादा जर प्रशा जर तिला जर रोग जर असला एखाद्या माणसानं आहे, मग आम्ही नाडी पकडले जातो, एखाद्या बाळाचं कान पकडले जातो आणि त्याची परीक्षा करतो. मग परीक्षा करून समजायचं याला मग झाडाची साल का मुळ्या हे दिले जाते. एखाद्या माणसाला बाबा भुलंच आहे, गुंगरीच आहे, तो माणसाला समजायचा त्याला समजत नाही काय, मग आम्ही ते भुलीचं औषध बाहेरून आणायचं त्याला दिले जाते. दिले गेल्यानंतर मग तो पवित्र चांगला घडला जातो.
पण कोणकोणत्या रोगांसाठी तुम्ही औषध बनवता?
रोगाच्या ज्या विषय ते 52 झाडं आहेत, ह्या झाडं आहेत. मग एखाद्याला वांतीच होत असेलच,
वांती म्हणजे
असा भाकर खातानी पाणी पिताने हा वांती होतो त्याला, म्हणजे ते अन्नपाणी खपत नाही. मग आम्ही त्याला मध देतो. काय देतो? मध. मध दिल्यानंतर वांती बंद होते. मध दिल्यानंतर आम्ही इकत आणता नाही, आम्ही ही गावठी जी मध वापरतो ही ओरिजिनल राहते, आणि त्याच्यामुळं आपल्याला जे शरीराचा भाग आहे एखादा कमजोर असला मग त्याला बा चालता येत नाही, एखादा सांधेवाताचा रोग असला त्यावर मग ते इकडं साल आणायची, ते गरम पाण्यात टाकायची, त्याला आंघोळी द्यायचा. एखाद्याला दोषच असला तर दोष असल्यानंतर रामकुंडाचा पाणी, जाईजुई मोगरा, काळं तीळ, पांढरी मोहरी दिली तर त्याचा दोष नाहीशी होतो. म्हणजे आपल्याला जर समजायचा दिष्टबाद सांगत्यात, काय सांगत्यात? दिष्टबाद म्हणजे त्याच्यापासून कवळ होते. काय होते? कवळ होते. कवळीपासून हाळ होते आणि त्याच्यापासून नाळघोट होतो. मग आपण काय तो दवाखान्यात न्यावं, मग त्याला समजायचा जडीबुटीचं पाहून, म्हणजे एक समज आरमात रोग असला का मग ती जडीबुटी त्याला दिले जातो, दिले गेल्यानंतर तो पवित्र होतो. त्याच्यामुळं आम्ही जर समजायचा एखाद्याला बा दूधच नाही, बाळा 3 झाले
काय, अशा रोगांवर तुम्ही औषधं तयार करता. तर दुसरा प्रश्न म्हणजे असा आहे आपला की, तुम्ही आजार जे होतात लोकांना, जे रुग्ण तुमच्याकडे येतात, त्यांची जी आजाराची लक्षणं असतात, म्हणजे काही तर वेळ ते लोक स्वतः सांगत असतील, पण जर कोणाची लक्षणं दिसून येत नसतील तर तुम्ही ती लक्षणं कशी ओळखता?
लक्षणं म्हणजे असं का, ते आमचे वडिलापासून जे पवित्र होता देवाचे भारावर काही, म्हणजे परमेश्वराची आम्ही भक्ती केली काही, परमेश्वराची भक्ती केल्यानंतर मंत्र जसं आपण समजायचा, गोरक्षनाथ जन्माला आणला, हा कोणापासून आणला? मच्छिंद्रनाथपासून. एक तिकडून येत होता, येत असल्याने समजायचा कोहोरमध्ये आला. एक बाई सुंदर दरवाज्यात होती, काय होती दरवाज्यात असल्यामुळं ती बाई ते बाबांनी विचारला वहाड बाई भिक्षा बोवाल
बाबा हे नाही बोलायचं
नाही
नाही
नाही नाही मंत्राचा विषय आहे हा तेवढं मंत्र टाकायला लागत येरी झाडी बुटीवर जरी आपण ना पाठी भर दिला ना तिचा उपयोग होत नाही नाही आपण जरी आहे देवाचा भार टाकल्याशिवाय पवित्र होत नाही मग आपण समजायचं एखाद्या माणसाला गरज फिरलं मग शंकराची पिंडीची पूजा करायला लावायची पिपळाची पूजा करायला लावायची वडाची पूजा करायला लावायची आणि रुईची पूजा करायला लावायची
पण तुम्ही लक्षणं कशी ओळखता म्हणजे नाडी परीक्षण असं वगैरे कसं करता
आपण नाडी पाहिली नाही ती नाडीवर परीक्षा म्हणजे असं का ती बुद्धीच आमची पहिल्यापासून जी वडिलाची पुण्य होती ते पुण्याचं काम आहे ते म्हणजे साधे सिंपल माणसाचा नसतं ते जो आम्हाला समजा बुद्धी देतो परमेश्वर तो रोग ओळखायचा काही एखादा माणूस आणला काही तो मग समजायचा आयोन बाबा करतो काही मग परीक्षा करून समजायचा जे रोग ओळखून त्याला आम्ही जडीबुटी देत जातो म्हणजे आपल्याला जर काही गोष्टी जे विषय आहे काही निसा कंचाई औषध देणं विषारी आहे काही गोष्टी ना मग ती जोखमदार आहे काही जोखमदार आहे एखादा जर जे औषध चालू होत नाही ते औषध दिला जर त्याला जुलाबच झालं वांतीच झाली मग त्याला जबाबदारी कोण नाही मग कोणी सांगला हे बाबांनी सांगितलं औषध खाय नाही जोखमदारी मग याच्यासाठी समजायचा परीक्षा करून समजायचं ते औषध पचलच ते द्यायचं
मग हे जी परीक्षण असतं ना ते तुम्ही कसं करता
हे परीक्षण म्हणजे असं आहे का जे आम्ही समजा रोग आणला माणूस येथे आणला कोणताही काही लहान पोर आणू मोठा आणू नाही मग आम्ही समजायचा जप करतो आणि जपामुळं तो आम्हाला बुद्धी आपाप दिली जायच जसं आम्ही पाणी पाहतो बोरचा इरीचा नाही मग किती इंच पाणी आहे एक इंच आहे का दोन इंच पाणी आहे मग त्याचं बोर लावायला लावतो एखाद्या जमिनीत पाणी नसला मग त्याला सांगतो का येथं पाणी नाही बोर लावू नको काही त्याच्या पैशाचं खराबी करायची नसते असला तर द्यायचा नाही तर आजाराचं आम्ही आता पाणी पाहतो एखादी शेती नसली शेती नसल्यानंतर मग आता बा ही का असा घडतं असं नाही कोणत्या याच्यासाठी काही गोष्टी नाही जे आजाराचा विषय आहे समजा माणूस सगळा म्हणजे सारखाच चित्रोप झाला एखादा बैल झाला मुका जनावर मग समजा आम्हाला नाही त्यात काही मग त्याचं कान धरवतो कान धरल्यानंतर याला फाशीचा रोग आहे का त्याला कंचा रोग आहे मग त्याची पारी करून त्याला वनस्पती आम्ही सांगतो कुठून पाजा म्हणजे तो बैल पवित्र बैलाचा माणसाचा सारखाच आहे
म्हणजे कान धरून तुम्ही
परीक्षा करतो म्हणजे असे रूपात जे आहे मग त्याला मग एखादी जडीबुटी आणून त्याला पाहिजे मग दवाखान्याचा काही त्याला संबंध रहात नाही
तुम्ही कोणत्या एका आजारावर म्हणजे तुमचा गुण भरपूर आहे म्हणजे लोक त्यासाठीच तुमच्याकडे येतात असा कोणता आजार आहे
आजार जे आहे ना ते लेकरांचा जास्त करून
तुम्ही जास्त लेकरांच्या आजारांवर हे करता
एखाद्याला लेकरू नाही मग त्याचे औक्षेस तसंच जातात बघत जातात तळमळ करतो धनीसाठी समजायचा मुलगा पाहिजे का एखादी मुलगी पाहिजे मग तो माणूस समजायचा मग ते काही काही भांडण होतं तुला लेकरूच नाही तुला लेकरूच नाही काही मग एवढा केल्यापर्यंत मग त्या सांगतात मग माधव बाबाकडे जा त्याला जडीबुटी दिली का लेकरू होतो अशी पद्धतीच आहे मग त्याला जो पालव आहे पालवाचा विषय मग आम्ही त्याची प्रेक्षा करतो तिचा पालव खराब आहे त्याला अडचण
पालव म्हणजे काय सांगू शकाल का
पालव आम्ही त्याला पालव सांगतो पण तो तुम्हाला वार येतो ना 5 दिवसाचा त्याला आम्ही पालव सांगतो काही म्हणजे उघड उघड सांगतो नाही आम्ही तर मग काही माणसाला समजायचा जो खरी आहे का खोटा आहे मग त्याला मग पगारही लागून जातो एखाद्या बाईला पगाराचा औषध देता येतं
पगार बद्दल काही सांगू शकतो
हा पगार जर लागला मग जडीबुटी त्याला औषध द्यायचा
पगार म्हणजे काय असतं
आपला
अंगावरला धवळा पाणी उघड होत लाल असं जातं ते बाईचं मग ती सूक्ष्म होते काय मग ती कंबर काही गोष्टी ती तिच्या बसली जातो म्हणजे त्या पाणी जाऊन जाऊन रक्त जाऊन जाऊन ती निर्जीव होते निर्जीव झाल्यानंतर मग त्याला वनस्पती देऊन मग ते बंद होतो. बंद झाल्यानंतर ती बाई निरोग होते, मग एकदम शरीर चांगला करतं अशी पद्धतीचं आहे.
मग हे जेव्हा होतं पगर किंवा तुम्ही जसं म्हटलात अगोदर तसे रोग, तर बाळ होण्यासाठी वगैरे मग तुम्ही कोणती वनस्पती औषधं देता ते सांगू शकाल का आम्हाला?
जी वनस्पती आहे ना, तर आम्ही समजायचा आता उघड सांगतो की का ही वळालं जडीबुटी आहे हे आधी ना गंगलं तर लहूळ आरवत होतो, आता हे उगलतच लवला जातो. तिची मुळे काय वार दिवस पाहून तिला द्यायचा, पालवाची रोजी द्यायचा. जो पालव येतो तुमचा ना ते तुम्हाला तर तेच रोजी 5 दिवस तिला द्यायचा, म्हणजे तो गरोदर राहते. म्हणजे आता सोप्या सोप्या आहे वनस्पती, काही महाग नाही ती, काही गोष्टी जे आहेत त्या समजायचा. मग तिला समजायचा जे शरीर यायला काय, तर मग आता आम्ही हे बांधांना हिंडतोच, मग ते एक अशी भुईलच पगडेल जाते जडीबुटी, मग त्या मुळ्या द्यायच्या, म्हणजे शरीर चांगला येतं. ऊर हादा देतो, मग बाहेरची बाई बारीक करते, काही इला दिवस जेलत अशी पद्धतीचे.
आणि जे पगर येतं म्हणतात, म्हणजे ते जास्त जातं अंगावरून स्त्रियांच्या वगैरे, तर ते थांबवण्यासाठी मग तुम्ही काही कोणती औषधं देतात?
उगले ती आम्ही धरून ठेवायची, फुल राहते काय, फुल राहतं, लाल फुल राहतं. आणि आता आता भीतीला भरमसाठ आहे का, म्हणजे गावठाणीच आहे तर काय बाय रानात जायचा संबंध नाही काय, तिथे जे देवझाड आहे त्या काय त्याला आम्ही समजायचं जे आहे ते त्याला आम्ही कुरडू सांगतो, देवकुरडू. तिचा फुल राहतो लाल एकदम फनी काय, मग ते आता आता हे आता उगले आता फुलल पुढं फुलले का मग त्याला ते बी येतं, बी आल्यानंतर त्या तूर आहे ना तो ठेवून द्यायचा काय, ठेवून दिल्यानंतर मग एवढं काढलंच ते एखादी आसला आला तर त्याला ती दिली जाते.
आता आपण पुढे जाऊया. तर पहिलं म्हणजे तुम्ही हे जे ज्ञान आहे, जेवढंही तुमचे वनस्पतीचं ज्ञान असू दे किंवा ही जी वैदुकीची ज्ञान आहे, हे तुम्ही कोणाकडून व कसे शिकला आहात ते जर आम्हाला सांगू शकाल तर.
मग बाप होता, आम्ही चौघं भाऊ, किती चौघं भाऊ, चौघं भाऊ असल्यामुळं मी पहिल्यापासून शाळा काय मला शिकवली नाही. 25-30 जित्रोबाच वळत राहिलो, गोठा भरेलच होता, गोठा भरेल असल्यामुळं मग बाळदे आम्ही काय, मग बाळद्यांना समजा मग जलद शिकायचा असला तर पंचमीपासून ज्ञान तो राहतो, पंचमीपासून तो बारशीपर्यंत.
बारशी
म्हणजे जे वाघ बारशी येते ना, हां दीपाळीची, दीपाळीचा दीपाळीच्या दिवशी आम्ही तो उग मारून मग त्याची ते झाडाला जाऊन काय, मग तो गुरु सांगेल हे झाडाला असा असा वा आहे म्हणजे मग पवित्र होईल वा. मग ते समजायचा मंत्र काही गोष्टींना वनस्पत्या सांगले जात्यात काय, मग वडिलाचा ते ज्ञान पाळला झाला. आम्ही चौघा भावातून फक्त मायाकलंच आहे काय, चौघा भावातून मायाकलंच आहे. मग ते काही समजायचं ते ज्ञान काही त्याही पाळला नाही, मग मी बापाला धरूनच चाललो, वडिलाला धरून चाललो. ते माझ्यावर लोप ठेवल्यानंतर त्याने वनस्पत्या मला सांगितल्या गेल्या काय, वनस्पत्या सांगल्या यापुढं तुम्हाला कामात पडणार आहे आणि ते तुम्हाला पवित्र होईल. आणि पवित्र झाल्यापासून ते आम्हाला अनुभवाच्या गोष्टी त्या येत चालल्या, एक पुण्य बघून करत राहायचा काय, पुण्य बघून मग कोणी आला मग त्याला जडीबुटी द्यायची, पारीख करून द्यायची. आणि ते दिल्यानंतर लोकांना माहिती पडला जास्ती का इथं वनस्पती मिळते, मग ते असे करून समजे असे करून समजायचं जे म्हणजे येवला मालेगाव इकडचा लांब लांब समजायचा, इकडं गुजरातमध्ये काय म्हणजे इकडं फार लांबपर्यंत आम्हाला म्हणजे तिकडचे लोकांना माहिती पडला का त्याला वनस्पती चांगली मिळते. मग ती वनस्पती मिळाल्यानंतर मग त्या लोका गाड्यात गाड्या घेऊन यायची. पण तो माणूस पवित्र झाल्यानंतर मग तुला सांग, दुसऱ्याला सांग, तर माणूस चांगला आहे बा काही. आणि त्याचा चांगला माणूस असल्यामुळं मग एक समजायचा, एक प्रेमाने बघून त्याला कोणी असला त्याला चाय पाहिजे आणि औषधी द्यायचा.
असा दुसरा प्रश्न आहे आपला की शिकताना हे सगळं जे ज्ञान तुम्हाला जेव्हा वडील सांगत होते तर तेव्हा जेव्हा तुम्ही शिकत होता तेव्हा तुम्हाला काय काय अनुभव आले? म्हणजे त्यांनी तुम्हाला काही खास पथ्य सांगितलेलं का की तुमचा एक दिनचर्य होता की ह्या यावेळी उठायचं, ह्या यावेळी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, असं आहे तर ते सांगाल का आम्हाला?
मग शेवटी आम्हाला जे काही गोष्टी त्यांनी सांगितलं, कोणत्या वेळात ही वस्तू आणायची, वाढदिवसाच्या दिवशी एखादा गिराण लागला गिराणाची वस्तू साधून ठेवायची, ही पोरांना बैलाला मोठ्या माणसाला कामात पडून जाईल. मग ते आम्ही साधले गेल्या. मग वडील वारल्यानंतर मग माझी ध्यानात राहिला काही टिपण नाही मायापाशी काही, म्हणजे असं हे म्हणजे आता मीच लिहिणारा नव्हतो पण वडीलही नव्हता, त्याच्यामुळे तोंडी पाठ या काही. आणि तोंडी पाठ झाल्यानंतर मग त्या काही गोष्टी ज्या आहेत मग एखादा माणूस आला त्याला जडीबुटी देत राहिलो, मग लोकांना चांगलं वाटायचं गेला बा एवढे चांगली.
शिकताना काय अनुभव होता? वडील जेव्हा शिकवत होते तेव्हा
तेव्हाचा जे विषय आहे ना, तर आजोगार समजायचं जप केला. जप करून मग नंतर जडीबुटी सांगितली, आजोगार जप केल्यानंतर जडीबुटी, आजोगार वनस्पती सांगितली नाही खरी आहे का खोट आहे. मग त्याच्यापासून जप करून समजायचा देव प्रसंग आहे का नाही, होतो का नाही, म्हणजे फसवाशी होणार नाही काही. मग आपण बा एखाद्या माणसाला औषध दिला काही ते योग काम झाला पाहिजे काही, तर मग त्यावर समजायचा. मग त्यावर आपण जर एखादा घराचाच असला मग मी सांगू तुम्हाला वनस्पती मिळणार नाही, मग तुला घरा यायचं, उपास कर, नेमधर्म कर, अशी रूपाचा विषय. हो
उपास मग किती दिवसांचे असायचे?
पाच उपास केल्यानंतर मग शंकराची पिंडीला नारळ दूध पेन वाय शंकराची येवर समजायचं जे आहे साडेसातवी असली तर मग मी सांगतो 5 रुईची पानं, 11 पानं, 21 पानं वाय हनुमंतावर पाणी वाय. जे आपण समजायचं जे एखाद्या बाळाचा काही गोष्टी असल्या रडत असला काही गोष्टी आल्या मग त्याला काय सांगू तू? गुरुवार 5 उपास कर जन्माचं. 5 उपास केल्यानंतर पिपळाला डाळ्या गोळ एक फळ अगरबत्ती काढी वायाची.
तुमचा दिनचर्या काय होता जेव्हा वडील तुम्हाला हे शिकवत होते सगळं हे ज्ञान, तेव्हा तुम्ही दिवसात काय करायचा ते सर सांगू शकाल?
दिवसात काहीच नाही, फक्त गुरावळणे.
काय करायचं?
जित्रोबा वळायचं, संध्याकाळचे घरी यायचं काही दिवसभर 30-35 मायाकडे जित्रोबा. मग गाई चारायच्या, गाई चारल्यानंतर संध्याकाळचे बसायचो, बसल्यानंतर मग म्हातारा सांगायचा वडील सांगायचा संध्याकाळचे अशी औषधात ठेव देणार, तशी ते अशी औषधात ठेव देणार, पुढच्या लोकांना कामात पडतील, आपल्यालाही कामात पडतील, म्हणजे दवाखान्याचा जास्ती संबंध होणार नाही.
आणि मग हे जेव्हा तुम्ही शिकत होता तर तेव्हा तुम्हाला काही पथ्य होते म्हणजे काही खाणं वर्ज्य होतं तर ते सांगा.
खाण्याची जे वर्ज्य आहे, दारू खायची नाही, वैशाट खायचा नाही, त्याच्यापासून बरबाद होते, ज्ञान मिळत नाही काही, त्याच्यापासून नुकसान आपले स्वतःचीच होते. आपल्यापाशी 10 लोक येतात, आपण दारू खाऊन पडणार काही, एखादा वैशाट खाणं ती लाभत नाही, त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी जे सुटले गेल्या. आणि सुटले गेल्यानंतर जास्तीच परमेश्वरांनी यश दिला.
मग आत्ता आपण वनस्पतींकडे येऊया की तुम्ही महत्त्वाच्या अशा वनस्पतींबद्दल जर माहिती देऊ शकलात आणि त्या कुठून आणता तुम्ही आणि कशा आणता?
मग आपण संध्याचा वेळ भेटला, आजबा दिवस चांगला आहे, मग जंगलात जायचं. जंगलात गेल्यानंतर मग त्या ज्या माहिती झाडाची ओळख, ही झाडाची साल, ही झाडाची मुळ्या, मग शेवटी मग त्या आणून ठेवायच्या. आणून ठेवल्या मग त्याच्यात ओळख करायची, बारीक केली एखाद्याला आपण रोगाची पारीख केली तर ती वनस्पती हीच बुवा त्याला द्यायची काय, आणि मग ते दिल्यानंतर मग सांगतो मी बुवा नीट झालो त्याच्यापासून.
कोणत्या वनस्पतींची नावं सांगू शकता का अशी?
जे वनस्पतीची नावं जी आहेत समजायचा तर आम्ही रानभेंडी सांगतो त्याला, म्हणजे रानभेंडी जी आहे तर लघवी जर आपल्याला पिवळी जर झाली समजायचा काय, मग ती रानभेंडीच्यामुळे आणायच्या त्याला दिले जातात. एखादा समजायचा आपल्याला या माणसाला बाप पुळ्याच होत्यात काय हे पुळ्याच होत्यात खमदा, म्हणजे पोराला म्हणा का मोठ्याला, म्हणजे अशी पुळ्या रोम उठवतो. मग याला समजायचा ज्या आपण झाडावर एखाद्या गुरतीलीवर मेकर ते लहान मेकर ते त्याला अशी घडालं सारखी फळायला लागतात, मग ते पाला आणायचा आणि ते पाला बारीक करून मग ते थोडंसं पाणी मागून चोपडायला, पकार चोपडायचा संबंध नाही नुसतं पाणीच. आणि मग एखाद्याला समजायचा सांधेवाताचा रोग असला मग करकांगोणीची साल आणायची, ती ते पाण्यात उकळवायला टाकायची, उकळवली का त्याला आंघोळीचा म्हणा का त्याला पियाला दोन सांजा सकाळचे संध्याकाळच्या दोन सांजा द्यायचे उपाशीपोटी काय, आणि मग त्यालापासून तो जे आजार आहे तो निर्मळ होत जातो. निर्मळ झाला म्हणजे मग तो माणूस आपल्यापाशी परत येतो का ती वनस्पती मला चांगली लागली. आणि एखाद्या जर समजायचा आपल्याला जर समजायचा एखादा पडला झाडावरून त्याला एखादा लागलाच बुवा काय, मग बेंडवळ आणायची काय, झाडांवर बेंडवळ राहतात आंब्यावर राहतात मग त्याला ती दिली जाते. मग जसं समजायचं बिगर पाण्याची त्या झाड आहे, बिगर पाण्याचा म्हणजे त्याला पाणी नाही आहे म्हणजे ते खांदीलंच त्याला झाड तयार होतो काय, मग त्याला पाण्याचा पोषक गरज नाही, उन्हाळ्याची जास्ती पावसाळ्यात कमी राहतो त्याला पाला कमी राहतो त्याला एवढा पोषक नाही, उन्हाळ्याची जी आहे ना तर जास्ती तेजी राहते काय. एखाद्याला समजायचा जुलाबच होत असेल मग सावरीची सालही चालत येते काय, सावरीची साल जे आहे त्याला जर पोराला म्हणा मोठ्याला म्हणा सतराबाळ्या संडासला जातो, सतराबाळ्या संडासला जातो मग ती दिल्यानंतर ते बंद होतं.
अजून ह्या ज्या सगळ्या वनस्पत्या आहेत ना तुम्ही आता ज्या सांगितल्या त्या कुठून आणता तुम्ही?
जंगलातून आणतो आम्ही, म्हणजे शेवट असली मग आणून ठेवायच्या. आता दररोजची लोक येतातच समजायचा, जर वनस्पती नसली मग त्याला भाडा खर्चून परत येतो पेट्रोल टाकून परत येतो. मग आपण जर समजायचा जी वनस्पती असली मग ते एखाद्या वेळेवर जर असलो जवळच तर मग ते दिले जाते.
तुम्ही आधी सांगत होतात की काही काही वनस्पत्या ह्या विशिष्ट दिवशी आणल्या जातात, तर
वार जे आहे समजायचा ते एखादा आपण सोमवार मंगळवार गुरुवार चालतो, इतर दिवशी चालत नाही. मग आपण कोणत्याही दिवशी जर आणून ठेवल्या मग तो वाराचा दिवस फेल जातो काय, ती वनस्पती चालू होत नाही.
मग तुम्ही ज्या ह्या वनस्पत्या आणता त्या कशा साठवता आणि मग त्याची औषधं कशी बनवता?
औषधं जे बनवायच्या जे रामे आहे तर मग ते बारीक करून दिले जाते, पावडर करून दिले जाते. मग हां मग त्याला पावडर करून दिली मग ती एखादी लावायची असली तर मग ती खायला देत नाही आम्ही, फक्त ते याला लावावं वरून लावा. जेर आपले पोड याचा जेर असला समजायचा तर मग ते खाली येते, म्हणजे सगळे नाड्यांना लाभ होते, ती रक्त शुद्ध होतो, रक्त शुद्ध झाल्यानंतर रोगाचा परिणाम बंद होतो.
ही जी औषधं बनवण्याची प्रक्रिया आहे ती तुम्ही कशी बनवता त्याबद्दल जरा सांगा ना आम्हाला.
ती म्हणजे असं घरी आणून ठेवली समजा, जेव्हा आला ना एखादा माणूस तरच चालू काम करायचं, नाही तर मग ती बनवून ठेवत नाही आम्ही चालू कामातच काय. नाही अगोदर फक्त आणून हां तेव्हाच फक्त म्हणजे
हां
तेव्हाच बनव, चालू कामातच समजायचं, चालू कामातच द्यायची.
आणि कोणकोणत्या स्वरूपात बनवता तुम्ही, म्हणजे पावडर म्हणा लेप म्हणा?
लेप म्हणजे आम्ही काही गोष्टी नाही आपण एखाद्या मिक्सरमध्ये बारीक बारीक करून घ्यायची, मिक्सर पावडर करून द्यायची, आणि नाहीतर मग ते आपण मीठ पाठवतो ना ती धुवून राहते, ते काही वापरतं नाही, मग औषध बारीक करून घ्यायचा, त्याची ती पावडर द्यायची करून.
काही विशिष्ट काढ्यांबद्दल तुम्ही सांगू शकाल का?
म्हणजे एखाद्या जर काही गोष्टी जे आहे समजायचा, आपले जर शरीराचा रोग ओळखायचा जर असलं समजायचा, का एखादी वनस्पती द्यायची आहे, तर शरीराचा भाग जे आहे आपल्याला काय हा माणूस टिकणार नाही, मग त्याला वनस्पती द्यायचा संबंध राहत नाही काय, मग त्याला समजायचं आपण वनस्पती देऊन त्याला लाभ होणार नाही, मग त्याच्यामुळं आपल्याला जे हा माणूस हे रोगात आहेच, आणि तेच रोगाचं औषध जर दिला म्हणजे त्याची जी औक्षी आहेत ते वाढले जातात, आणि वाढले जे त्यांच्या तो वर्षे जास्ती त्याचा 5 वर्षे 10 वर्षे म्हणजे त्याची वाढ जास्ती सापडली जाते. रक्तशुद्ध करणं म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय, रक्तशुद्ध झाला तर पवित्र होतो, रक्तशुद्ध झाला नाही नाड्यांना पोषक नाही काय, पोषक नसल्यामुळं त्याला चालता येत नाही, डोळा अडकतात, चक्कर येतो काय, मग ते समजायचं वनस्पती जे आहे मग आपण बाहेरच चक्करच येतो काय, मग आपण तेच औषध द्यायचं. एखाद्याला चालता येत नाही तेच औषध, एखाद्याला पायाला सूजच पक्की आली तर मग हे औषध घासून लावा, म्हणजे असं लेप दे, लेपही नाही नुसतं पाणी चोपडला तरी बंद होतो, अशी पद्धत आहे, लेप द्यायचा संबंध नाही. त्याच्यातून हातगुण पायगुण रसगुणाचा राहते, त्या नाही सगळी सारखी नाही, मग एखादा साधा सिंपल औषध दिला तरी नीट होतो माणूस ते पथीवर. आता मी जर समजायचा जर पथ सुटली तर मायापाशी कुत्राही येणार नाही काय म्हणजे, मायापाशी कुत्राही येणार नाही, त्याच्यामुळं जर आपण पथीवर अवलंबून ठेवला, परमेश्वर आपल्याला जर काही अवघी देतो हे कशासाठी देतो, पुण्यासाठी देतो, पण ती गैरवापर करतो आपण काय गैरवापर. एखाद्याने सांगला चाल बा इथे जेवण करायला, म्हणजे आपण तिथे जायचाच का, नाही जायचं.
सो औषधं जेव्हा तुम्ही देता वनस्पती औषधं, तर ते देताना कोणत्याही रुग्णाला कोणते विशिष्ट नियम तुम्ही सांगता का, किंवा पथ्य असतील तर त्याविषयी जरा सांगा.
म्हणजे एखादा जर आपल्याला ते माणसाला व आजार असला समजायचा, मग हे आपण जरी कालवणाचा विषय आहे काय, हे बेसनपीठ आहे ते थोडासा हे आहे, एखाद्याला वांगा बटाटा आहे सण होत नाही काय, वातुळ वस्तू आहे, मग एखाद्याला बा ही वस्तू बा एका साधा शंपल बा बकरू खात्यात लोका काही गोष्टी खात्यात ती वातळ वस्तू आहे, आपण हे मच्छे मच्छे जरी खात्यात काय, मग त्याला सांगतो 8 दिवस वैशाट खायचा नाही काय, म्हणजे ती जहल वस्तू आहे, तुला ते औषध देऊन उपयोग होणार नाही काय, त्याच्यामुळे आपल्याला जर काही गोष्टी यायचा समजायचा तर ते पथ जर सांभाळले तर त्याचं औक्ष वाढले जातं, पथ जर धरली नाही, पथ धरल्यानंतर नंतर आपण किती औषध देऊन त्याचा लाभ होत नाही, प्रमाणाचा दुखाचा जास्ती होतो तो काय. आपल्याला वाटायची गोष्टी आपण एखादा चिकट खाणं काय, चिकट खाला तर पोटात तळक होते, मग हे खायचा नाही, म्हणजे त्याला प्रमाण करून तेल जे आहे तो ओरिजिनल तेल नाही, तेल तेवढा कमी वापरायचा काय, म्हणजे जीव जीव खाण्याची जो जी वस्तू आहे पण ती सुद्धा वाईट आहे काय आहे. मग त्याला जर समजायचं आपण जर एखाद्या प्रमाणाचे बाहेर जेवला तर त्याचा ते समजायचा उपयोग होत नाही काय, त्याचे पोषक जे आहे समजायचा, म्हणजे अर्धे भाकरीची जरी भूक राहिली काय त्यावर पाणी पिता आला पाहिजे, आपण नुसता जेवणच केला आणि त्यावर जर जास्ती पाणी पिला काय, मग सांगतात आंबट पाणी होतो मला करपट ढेकर येतो, म्हणजे अशासुद्धा अन्नसुद्धा जहल आहे विष आहे काय, अन्नसुद्धा चांगलं नसतं आपल्याला वाटत गोष्टी, पण अन्नसुद्धा एखाद्याला जुलाब करल काही गोष्टी करल काय, अन्नसुद्धा चल, मग त्याला सांगायचा प्रमाण कमी कर, एक तांब्याभर जास्ती पाणी पी, एक ग्लासभर जास्ती पाणी पी, पण अन्नाचा प्रमाण कमी कर, म्हणजे औषधं जे आहेत त्याला चालू होतात. औषधाचा जे म्हणजे आपण भरपूर जेवण केला त्याला जुलाबस होते, काही गोष्टीच घडते म्हणजे त्याच्यापासून जे आहे त्याच्यापासून ते रोगाचा जे होतो तो प्रमाण जास्ती वाढून जातो, त्याला लाभ होत नाही. त्याच्यामुळं म्हणजे आपलं जे पोषक जर आहे समजायचं आणा पाण्याचा पथीचा जे विषय आहे ते दिले जाते, मग त्याला आपण काय करतो त्याचं बरोबर लाईन लागून जाते. लाईन लागल्यानंतर समजायचा तो मग ते तगडा होतो, चांगला बोलवतो, चांगला चालवतो, मग त्याच्यापासून तो माणूस दुसरी माणसाला सांगतो तर ते वनस्पती बा द्या चांगली मिळते बा एकूण मेराला सांगत राहतात. एकाला जर दिला ना तर 10 लोकांना माहिती पडत म्हणजे एकूण मेराला सांगत राहतात, मग दवाखाना बंद होतो, दवाखान्याचा मग खर्च कमी होतो. त्याचं फुकट मिळत काय फी नाही ना, फी नसल्यामुळं मग चाललंय बा. एक परमेश्वर मालाही पाहून दिला आहे, एक कशासाठी लोकांना भोंदत राहायचा, कोणाला छळत राहायचा, एक ओळख पुरत आहे, पैसा पुरत नाही, परंपरा ओळख पुरत.
आता अजून एक प्रश्न म्हणजे आधुनिक काळात जशा डॉक्टर्स येत आहेत, हॉस्पिटल्स आता जागेजागेवर होत आहेत, गावागावात हॉस्पिटल्स येत आहेत, तर तुमच्या ह्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत औषधी बनवण्याच्या ह्याच्यावर म्हणजे तुमच्या कामावरच एकंदरीत काय परिणाम झाला आहे?
परिणाम म्हणजे जास्ती पांग दिला परिणाम होईल नाही त्या काही माझी वेळ भेटत नाही असा म्हणजे माणूस आला तर वेळसुद्धा भेटत नाही. दररोजची माणसं बाहेरगावची काही माहिती पडायची ना, आणि माहिती पडल्यानंतर समजायचा मी कामही करत नाही, मला सांगताही नाही, आता वेळच भेटत नाही मला काम. ह्या जित्रापासून ती बांधूनच ठेवायची काही कोण ना कोणी सतत चालूनच चालूच ठीक आहे. म्हणजे लोकांना जास्ती माहिती पडत गेला समजायचा. आता येथे समजायचा ते हेही सांगतील गाडीला गाडी समजायचा भरमसाठ माणसं आहेत त्या समजायचा काही आपल्याला काही गोष्टी ज्या येतात ते लगून येत असेल मग येत गुण आला नाही तर त्याचं कोणी जात नसत काही म्हणत. एक वनस्पती तिला परावली हाताला यश आला त्याच्यामुळं मग लोकांना सांगत राहील मग काही गोष्टींना लांबून लांबून येवला मालेगावपासून शिर्डीपासून लोक येतात काही. आता इकडची लोकांसुद्धी जर राहायचा समजायचा तर इकडची म्हणजे डॅम मधुद्याम हा भाग सगळा मायाकडे येतो काय येतो त्यांना गुण पडतो आणि गुण पडल्यानंतर ते मग वनस्पतीसाठी येतात मग ते पेट्रोल जरला त्याला पण माणूस वाचवतो काय आहे. मग याचं काय समजायचं 1,000-2,000 फी नाही काय 500 रुपये फी नाही काय. त्याच्यामुळं काही गोष्टींना जर समजायचा काय आला माणूस नाही भाऊ औषध काय कोणाचा तरी चांगला घडावा पुण्याचा काम आहे काय. माझा जर समजायचा जे एक समजायचा मला परमेश्वराने पोरा सोरांना चांगला अवघे दिली काय आणि त्यावर जर आपण जर समजायचा जर जगत असलं तर परमेश्वर कवा तरी खोकल्याशिवाय येणार नाही.
आता ना म्हणजे तुमची जी काय म्हणतात जे आजार आहेत ना कोणावर
म्हणजे जे आपला
कोणतरी एक आला रुग्ण त्याला कर्करोग
जे कर्करोग झाला असला समजायचं तर मग त्याची पारीख करतो आम्ही.
पारीख कशी करतो?
पारीख फक्त एक नाडी पाहतो आणि चेहऱ्यावर आम्ही प्रेशर करतो काही चेहऱ्यावर आम्ही प्रेशर करतो चेहऱ्यावर प्रेशर केल्यानंतर मग यालाच बा समजायचा हाच रोग आहे बा म्हणजे नाडीवर प्रेशर झाले का हाच रोग आहे आम्हाला असं म्हणजे आम्ही विचारतं नाही काय विचारलं तुला रोग काय आहे काय असं आम्हाला विचारता येत नाही. बैलाचा रोग आम्ही पारीख करतो ना जसा आहे ना तसे याचा सुद्धा मग हात ठेवतानाच समजायचा माणसाला कळले जातो कळले गेला मग त्याला मग हेच औषध मग जडीबुटी आणायची मग एक दिवस त्याला थांबवायचा आज माझ्याकडे वनस्पती नाही तू उद्या नाही तर परवा ये मग त्याला थोपवून टाकायचा नंतर मग वनस्पती आणली नंतर त्याला नेम दिल्यानंतर तो येतो आणि त्याला दिले जाते आम्ही म्हणजे सगळी आम्ही आणून ठेवता नाही काही असं आमच्याकडं ते काही गोष्टी आहे ना, वेळेवरच काही गोष्टी आणायची, म्हणजे ताजा आहे ना, ताजा आणल्यानंतर एकदम त्याला हे होऊन जातो.
मग हे जे सगळं तुमचं ज्ञान आहे ते तुम्ही पुढच्या पिढीला कसं शिकवताय?
आता पुढच्या पिढीला जर ज्यांनी पत धरली, ज्यांनी वागवली तर ठीक, वागवली नाही मी आम्ही दारुडेवाल्याला नेम देतो नाही, औषधं सांगतं नाही, तो एखाद्या माणसाला भोंदून खाईन काही, हा चांगला वागणार नाही माणूस काही, पथ धरणार नाही काही, पथ धरली नसली मग तुझ्याकडून काही इकडे जरा वनस्पती जायचा, मग तुझ्याकडून आमू कापायचं फलांना पाहिजे बाजार करून, मग तो माणूस एक समजायचा गुण पडल्यानंतर समजाय, वनस्पती तर एक गुण आणतो काय मत आहे, पण ती वनस्पती गुण आणते मग त्याच्यावर काहीतरी काढून खायचा एरी जर आपल्याला होत नाही मग कशी रूपाने काढून खायचा है, मग त्याला सांगायचा काहीतरी लागत अमुक बाजार लागेल, मग तो माणूस काकुळी येईल रे तो है, मग तो आणून काय लागेल बाबा ते ये, पण गुण पडला आहे मला काही, आणि याच्यात वनस्पतीच गुण पडतो काही. तशीच रूपाने जे पुढच्या पिढीचा जे विषय खऱ्यावर लोकं राहिली नाही, नीतीची लोकं राहिली नाही, समजत ना आता काय, जुने काळात जे होता एक निष्ठेचा माणूस होता काय मत आहे, पण आता खरी माणसं राहिली नाही, माणसा त्याच काय झालं, माणसा त्याच पण खऱ्यावर राहिली नाही काय. आता भगवी कपडे वापरतात कोणी, कोणी काय वापरतो, कोणी दाढी वाढवतो, पण त्याच्यात राम नाही, समजत का, साधा शंपल माणूस असा रूप बदलणारा नाही. आता तुमचा माझा जे तुम्ही एक समजायचा माझी ओळख केली काय मत आहे, मग मी दाढी वाढावी पाहिजे, डोकं वाढावं पाहिजे, फुटू मांडायला पाहिजे असा नाही है. आम्ही जे आहे ना समजायचा, आमच्यापाशी थान नाही, जी शरीराची भक्ती आहे नेम आहे वनस्पती माहिती आहे ती देणार आहोत है. काही धजा लावून ठेवत्यात काय, माझ्याकडे पक्का मोठा देव आहे समजत ना काय, मग त्याची जे समजायचं त्याचा एक प्रश्न आहे का, देव तुझ्यापाशी जागा चुकल्याशी पाण्यातला मायसा झोप घेतो कैसा, जावा त्याची ओशी तेव्हा कळण, माणसाला येऊ कळत नाही, दिहीच पाहिजे काय, दिहीच पाहिजे.
आता अजून एक म्हणजे एखाद्याला जर तुम्हाला शिकवायची असेल वैदुकी तर मग ती तुम्ही कसं ठरवता की ह्याला शिकवायची ह्याला नाही शिकवायची?
शिकवायचा जर आम्हाला जर एखादा असलाच, जर नेमाला वागलाच तर आम्ही बघ, नेमाला वागला नाही तर भुईभार जाईल त्याचा उपयोग होणार. जो मी समजायचा आतापर्यंत वडिलाची पुण्य मी का रोखली काय मत आहे, त्याला श्रद्धा होती, त्याने शब्द दिला होता अजूनपर्यंत, तो शब्द माझ्या अजूनपर्यंत देणार नाही काय, हा बाय तुला मी ज्ञान देतो काय, पण लोकांच्या पुढं जीभ हलवायची काम करायचा नाही, वनस्पती फुकट नेली तरी चालेल, मग ती आतापर्यंत मी पाळले गेले काय मत आहे, आतापर्यंत मी पाळले गेले, त्याला कोणाचा तरी एक समजा पाय गुण हात गुण जगाचाही भला केला आणि माझ्याही भला झाला काय मत आहे, हे रूपात जर असेल माणूस तर करा ना ते करू नये काय, नीती राहिली नाही व आत्ता जरी बोलायचा जरी विषय आहे समजायचा काय, पहिलं होतं समजायचा जे आता आताची पिढी आहे काय, खोटा किती बोलत्यात, रोहतो कोडं कोरलं पण सांगतो कोडं मी पेटला काय, पहिली जुनी लोक होती ना एक निष्ठेनेच बोलत होती म्हणून तो परमेश्वर उभा होता. आता जर दुष्काळ पडतो त्याला कारण नाही, वेळेवर पाऊस पडत नाही त्याला कारण नाही, कारण नीती धर्म चुकले गेले, कोणी कोणाची किंमत करत नाही काय मत आहे, ओळख राहिली नाही, समजत ना.
आता सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही ही जी सेवा इतक्या वर्षांपासून चालू ठेवली आहे तर त्याचा मोबदला म्हणून तुम्ही काय घेता लोकांकडून?
मूळ मोबदला म्हणजे असा आहे का, एखादा संकटात पडला तो माणूस निवारणं आपल्याकडं कर्तव्य आहे, तिचं एक समजायचा आशीर्वाद जे मिळतो तो काय शब्द देतो का काठे काठे बाबा जग काही औक्ष वाढले जातो तो जर मी समजायचा जर आपण त्याला एखादा खवट शब्द दिला तो असाच मरशील म्हणजे आपण जर त्याला जर काही गोष्टी शिळाला तर तो शब्द वाईट देऊन जातो काय मत आहे आणि तो आपल्याला पुढं भोगावा लागतो. पहिले देवांचाही शाप होता आणि आताचाही शाप आहे काय मग त्याच्यामुळं आपण समजायचं जेव्हा सेवा करता आली तर करत राहायचं काय आणि त्याच्यामुळं माझ्या घरात शांतता आहे काय शांतता कशी रूपाने त्या काम नाही केला तू घरीच राहिलास असं नसल्यामुळं ते चाललं काय म्हणते जरी माणसापाशी बसला तरी कोणी त्याच्यात बोलत नाही काय म्हणजे शांत रूपाने एखाद्या संकटामुळं माणूस येतो काय वनस्पतीसाठी माणूस येतो घरात जर कवकव चालली तर त्याचा उपयोग होत नाही मग तो माणूस काय देतो तो चांगला माणूस आहे पण त्याची मंडळीच खराब आहे काय म्हणजे माणसाचं ओळख होती काय ओळख झाल्यानंतर मग ते माणसाला जे आहे मग बसूशी वाटत नाही मग तो माणूस सांगतो आहे तो माणूस चांगला वनस्पतीवाला पण त्याच्या घरात कटमट कटमट शांतता रूपाने जे आहे लक्ष्मी लाभ होते काय समजत नाही.
ठीक आहे मग आपण इथेच थांबूया आता. धन्यवाद तुमचा खूप छान मुलाखत दिली तुम्ही.
तुम्ही येथून जर पुढे आहे तुम्ही जरी शिक्षणदार असला पण माझ्याकडे एक मोठा प्रश्न आहे काही तो वापर करा नाही का ना वापर करा. 33 कोटी गणपती आहेत 33 कोटी गणपती आहे पण गणपती पूजायचा कंचा लाभ घ्यायचा कंचा अजूनपर्यंत ओळख झाली नाही का झाली नाही आली. मी तुम्हाला सांगतो जो आपण तांदूळ ठेवतो दिशेत त्यावर